आकाशवाणी पुणे योगेश रांगणेकर प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. संसदेच्या पावसाळी अधिवेशनाला आजपासून प्रारंभ. कामकाज सुरळीत चालावं यासाठी सहकार्य करण्याचं सरकारचं सर्वपक्षीय बैठकीत आवाहन. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना भक्त शिरोमणी संत श्री नामदेव महाराज पुरस्कार जाहीर. पुणे ग्रँड चॅलेंज टूर स्पर्धेमुळे पुणे जिल्हा पर्यटनाच्या दृष्टीनं जागतिक पटलावर येईल उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा विश्वास. आणि शेतकरी नोंदणीमध्ये महाराष्ट्र अग्रेसर 64% शेतकऱ्यांची नोंदणी पूर्ण. आता सविस्तर बातम्या. संसदेच्या पावसाळी अधिवेशनाला आजपासून सुरुवात होणार आहे. या अधिवेशनाचा कालावधी येत्या 21 ऑगस्टपर्यंत निश्चित करण्यात आला आहे. या अधिवेशनात दोन्ही सभागृहांच्या 21 बैठका होतील. जनविश्वास सुधारणा विधेयक 2025, राष्ट्रीय क्रीडा प्रशासन विधेयक 2025 या अधिवेशनात सभागृहात चर्चेला येण्याची शक्यता आहे. संसदेच्या पावसाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर सरकारनं काल नवी दिल्लीत संसद भवनात सर्वपक्षीय बैठक बोलावली होती. या बैठकीला केंद्रीय मंत्री आणि राज्यसभेतले नेते JP नड्डा, संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजिजू, संसदीय कामकाज राज्यमंत्री अर्जुनराम मेघवाल आणि Dr. L. Murugan उपस्थित होते. त्याचबरोबर काँग्रेसच्या गौरव गोगोई, प्रमोद तिवारी, समाजवादी पक्षाचे रामगोपाल यादव, द्रमुकचे तिरुची सिवा आणि TR बालू आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या सुप्रिया सुळे उपस्थित होत्या. दोन्ही सभागृहांचं कामकाज सुरळीत चालावं यासाठी सत्ताधारी आणि विरोधकांनी एकमेकांशी समन्वय साधून काम करावं असं आवाहन केंद्र सरकारनं या बैठकीत केलं. याबाबत वार्ताहरांशी बोलताना संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजिजू म्हणाले,
हमने ये रिक्वेस्ट किया है कि सदन अच्छा से चले के लिए पक्ष और विपक्ष मिल करके हमको काम करना होगा. आपस में कोऑर्डिनेशन अच्छी तरह से रखना होगा. हम पॉलिटिकल पार्टीज अलग अलग विचारधारा का हो सकता है, मगर पार्लियामेंट का सदन अच्छी तरह से चले ये सबका जिम्मेदारी है. अपोजिशन का भी जिम्मेदारी है और सरकार का भी जिम्मेदारी है.
अधिवेशनात पंतप्रधानांनी संसदेत महत्वाच्या विषयांवर निवेदन द्यावं अशी मागणी काँग्रेस पक्षानं या बैठकीत केल्याची माहिती गौरव गोगोई यांनी बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना दिली. ऑपरेशन सिंदूर दरम्यान 5 विमानं पाडली गेल्याचा दावा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केला आहे. त्यावर आणि पहलगाममध्ये सुरक्षेतल्या त्रुटींवर बोलावं अशी मागणी काँग्रेस आणि अन्य विरोधी पक्षांनी सरकारला केली आहे. पंढरपूर कॉरिडॉर संदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल मुंबईत सोलापूर जिल्हा प्रशासनातल्या अधिकाऱ्यांसमवेत आढावा बैठक घेतली. वर्षा निवासस्थानी झालेल्या या बैठकीला जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद, भूसंपादन अधिकारी संतोष देशमुख उपस्थित होते. यावेळी प्रस्तावित कॉरिडॉरसाठी भूसंपादनासंदर्भात माहिती देण्यात आली. सोलापूर जिल्हा प्रशासनानं पंढरपूर कॉरिडॉरसंदर्भात स्थानिक नागरिकांच्या शंका दूर करण्यासाठी 3 उपजिल्हाधिकारी पदाच्या व्यक्तींची नियुक्ती केली आहे. येत्या 25 जुलै ते 5 ऑगस्टपर्यंत ही समिती नागरिकांशी दररोज संवाद साधणार आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री आणि शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे यांना भक्त शिरोमणी संत श्री नामदेव महाराज पुरस्कार जाहीर झाला आहे. श्री नामदेव महाराज यांचा 675वा संजीवन समाधी सोहळा उद्या आहे. त्यानिमित्त पंढरपूरच्या संत श्री नामदेव महाराज फड संस्थान आणि संत वंशज यांच्यातर्फे हा पुरस्कार प्रदान केला जाणार आहे. येत्या 24 जुलै रोजी पंढरपूर इथं हा सोहळा होणार आहे. आषाढ महिन्यातली वद्य एकादशी आज आहे. त्यानिमित्त आळंदीला यात्रा भरते. आषाढवारीसाठी पंढरपूरला गेलेले वारकरी आपली वारी पूर्ण करण्यासाठी ही आळंदीची यात्रा करतात. संत तुकाराम महाराजांची पालखी आपल्या परतीच्या प्रवासात काल आळंदीत आली. संत ज्ञानेश्वर माऊलींच्या 750व्या जयंती आणि तुकोबांच्या 375व्या वैकुंठ गमन वर्षानिमित्तानं अनेक वर्षांनी उभय संत भेटीचा योग यंदा विश्वस्तांच्या प्रयत्नातून आला आहे. वारकरी परंपरेत या ऐतिहासिक घटनेचा योग खूप वर्षांनी आला असून तुकोबांचा कालचा मुक्काम आळंदीच्या देऊळवाड्यात कारंजे मंडपात होता. ऐकूया याविषयी अधिक माहिती आळंदी देवस्थानचे विश्वस्त डॉक्टर भावार्थ देखणे यांच्याकडून.
तुकाराम महाराजांची आणि माऊलींची या ठिकाणी पर्वकाळाच्या अनुषंगाने भेट होतीये, याचा आम्हाला खूप आनंद आहे. आणि हा आनंद फक्त आम्हालाच नाही, दोन मंदिरांना नाही किंवा विश्वस्तांना नाही, तर समग्र वारकरी संप्रदायाला झालेला आहे. कारण ज्ञानोबा तुकोबा हे महाराष्ट्राचे श्वास आणि निश्वास आहेत. हे दोघही या ठिकाणी एकत्र अद्वैताच्या नात्याने स्थिरावणार आहेत, याचा खूप मोठा आनंद प्रत्येकाच्या मनामध्ये स्थिरावलेला आहे.
या प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. पुढच्या वर्षी जानेवारीमध्ये पुणे ग्रँड चॅलेंज टूर 2026 रुपानं देशात पहिल्यांदाच आंतरराष्ट्रीय दर्जाच्या सायकल स्पर्धेचं आयोजन होत आहे. त्या अनुषंगानं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी काल पुण्यात प्रशासकीय आणि पोलीस अधिकाऱ्यांची बैठक घेतली. जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक, पोलीस आयुक्त या बैठकीला हजर होते. या स्पर्धेचं यशस्वी आयोजन करण्यासाठी सर्व विभागांनी समन्वयानं काम करावं असे निर्देश अजित पवार यांनी यावेळी दिले. या स्पर्धेमुळे पुणे शहर आणि जिल्हा पर्यटनाच्या दृष्टीनं जागतिक पटलावर येईल असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला. या स्पर्धेत 40 ते 50 देशातले सायकलपटू सहभागी होणार असून ही स्पर्धा 4 टप्प्यात पार पडणार आहे असं पवार यांनी बैठकीनंतर पत्रकार परिषदेत सांगितलं. हिंजवडीमधील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी उपाययोजना करणं तसंच पुण्यातील धोकादायक पूल पाडण्यासंदर्भात या बैठकीत चर्चा झाल्याचंही अजित पवार यांनी सांगितलं. कृषी क्षेत्रात डिजिटल सेवांचा वापर करून शासनाच्या विविध योजनांचा लाभ शेतकऱ्यांना जलदगतीनं आणि परिणामकारकरित्या देण्यासाठी देशभरात अॅग्रीस्टॅक योजना राबवण्यात येत आहे. यात आतापर्यंतच्या आकडेवारीनुसार महाराष्ट्रानं सर्वाधिक शेतकऱ्यांची नोंदणी पूर्ण करत अग्रस्थान पटकावलं आहे अशी माहिती कृषी संचालक रफिक नाईकवाडी यांनी काल दिली. राज्यात 1,71,10,697 शेतकऱ्यांची बँक खाती आहेत. त्यापैकी प्रत्यक्षात 1,08,91,000 शेतकऱ्यांची म्हणजेच सुमारे 64% शेतकऱ्यांची नोंदणी 16 जुलै अखेर पूर्ण झाली आहे. महसूल आणि कृषी विभागानं त्यापैकी 97,39,299 शेतकऱ्यांची नोंदणी मंजूर केली आहे. गणेशोत्सवाला राज्य महोत्सव म्हणून घोषित करण्यात आला असून त्याची रुपरेषा देखील जाहीर केली आहे. यावर्षीपासून गणेशोत्सव अधिक उत्साहात साजरा करूया असं आवाहन सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांनी काल रायगडमध्ये पेण इथं केलं. हमरापूर तांबडशेत इथं गणेश मूर्तीकारांतर्फे त्यांचा सत्कार करण्यात आला. त्या कार्यक्रमात ते बोलत होते. जिल्ह्यातल्या विविध लोकप्रतिनिधींसह गणेश मूर्तीकार यावेळी मोठ्या संख्येनं उपस्थित होते. मलेरियाचा प्रसार रोखण्याच्या दृष्टीनं लस विकसित करण्यात भारताला यश आलं आहे. भारतीय आयुर्विज्ञान संशोधन परिषद ICMR आणि नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ इम्युनॉलॉजी म्हणजेच राष्ट्रीय प्रतिकारशक्ती शास्त्र संस्थेचे शास्त्रज्ञ संयुक्तपणे ही मलेरिया प्रतिबंधक लस विकसित करत आहेत. या लशीचं नाव ऍडफॅल्सिवॅक्स असं असून तिच्या प्राथमिक चाचणीचे निकाल आशादायक आहेत. लवकरच ती सार्वत्रिक वापरासाठी उपलब्ध होऊ शकेल. मेक इन इंडिया अंतर्गत संपूर्ण स्वदेशी संशोधनातून विकसित झालेल्या या लशीमुळे मलेरिया निर्मूलनाला हातभार लागणार आहे. सांगलीचे जिल्हाधिकारी अशोक काकडे यांच्या संकल्पनेतून काल HIV बाधित युवक युवतींसाठी वधूवर परिचय मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं. या मेळाव्यासाठी राज्यासह कर्नाटक, गुजरात आणि मध्य प्रदेशातूनही इच्छुक आले होते. जवळपास 245 वधूवरांची नोंदणी यावेळी झाली. पालघर जिल्ह्यात एक झाड धरती आबासाठी या उपक्रमांतर्गत 20,000 वृक्ष लागवडीचा संकल्प करण्यात आला आहे. जव्हार आदिवासी विकास प्रकल्प कार्यक्षेत्रांतर्गत येणाऱ्या शासकीय आश्रमशाळा, अनुदानित आश्रमशाळा, एकलव्य आदर्श निवासी शाळा आणि 16 शासकीय मुलामुलींची वसतिगृह या ठिकाणी या उपक्रमाची सुरुवात काल करण्यात आली. यवतमाळ जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या वतीनं जिल्हा न्यायालयात विशेष मध्यस्थी मोहिमेअंतर्गत मध्यस्थी कक्ष सुरु करण्यात आला आहे. याचं उद्घाटन आणि राष्ट्रासाठी मध्यस्थी मोहिमेच्या फेरीचं उद्घाटन मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाच्या न्यायमूर्ती वृषाली जोशी यांच्या हस्ते काल झालं. ही विशेष मध्यस्थी मोहीम दिनांक 1 जुलै ते 30 सप्टेंबर या कालावधीत राबवण्यात येत आहे. या माध्यमातून या मोहिमेसंदर्भात नागरिकांमध्ये जागृती करण्यात आली. रत्नागिरी जिल्ह्यातल्या चिपळूणच्या माजी नगराध्यक्ष आणि सामाजिक कार्यकर्त्या हेमलता बुर्टे यांचं काल वृद्धापकाळानं निधन झालं. त्या 85 वर्षांच्या होत्या. जनहितासाठी अभ्यासवृत्तीनं आक्रमक पद्धतीनं काम करणाऱ्या कार्यकर्त्या अशी त्यांची प्रतिमा होती. रत्नागिरीतले विद्यार्थीप्रिय शिक्षक बाळकृष्ण हळबे यांचं काल पुण्यात निधन झालं. ते 88 वर्षांचे होते. अध्यापनाची आवड असल्यानं दुबईतली नोकरी सोडून वयाच्या 42व्या वर्षी 1980 वाणिज्य शाखेचे खासगी शिकवणी वर्ग त्यांनी सुरू केले. सुरुवातीला वेंगुर्ला, राजापूर आणि नंतर रत्नागिरीत त्यांनी 28 वर्ष शिकवणी वर्ग चालवले. हवामान. कोकण, मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात तुरळक ठिकाणी जोराचे वारे आणि विजांसह मुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागानं दिला आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. संसदेच्या पावसाळी अधिवेशनाला आजपासून प्रारंभ. कामकाज सुरळीत चालावं यासाठी सहकार्य करण्याचं सरकारचं सर्वपक्षीय बैठकीत आवाहन. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना भक्त शिरोमणी संत श्री नामदेव महाराज पुरस्कार जाहीर. पुणे ग्रँड चॅलेंज टूर स्पर्धेमुळे पुणे जिल्हा पर्यटनाच्या दृष्टीनं जागतिक पटलावर येईल. उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा विश्वास. आणि शेतकरी नोंदणीमध्ये महाराष्ट्र अग्रेसर, 64% शेतकऱ्यांची नोंदणी पूर्ण. आकाशवाणी पुणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.